जेव्हाही आपण भाजी मार्केटमध्ये जातो तेव्हा तिथे भाजी विकणारी अनेक माणसं असतात, नाही का? मग त्यापैकी काही शांत बसलेली असतात तर काही मोठ्या मोठ्या आवाजामध्ये ओढून आपल्याला मालाची माहिती ग्राहकांना देतात, नाही का? घ्या घ्या भेंडी, 10 रुपये लावली बरं का, एकदम हिरवागार माल. सो असं असतं नाही का, काहींचा आवाज एकदम कडक असतो आणि ते आपल्या मालाची विक्री करतात. कुठलाही माल विकण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी कला असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये एक पठ्ठ्या एकदम डान्स वगैरे करून कोथिंबीर विकतोय. 14 रुपयांना कोथिंबीर असं ह्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय. तुमच्या व्हॉट्सअपला पण हा व्हिडिओ आला असेल, नक्कीच आला असेल. हा व्हिडिओ मुंबईतल्या विक्रोळीमधल्या एका मुलाचा आहे आणि रोशन शिंगे असं त्याचं नाव आहे. रोशन ॲक्च्युली एक ॲक्टर आहे आणि ॲक्टिंग करून त्याने ही कोथिंबीर विकली आहे. पण मग रोशन ॲक्टर असताना लॉकडाऊनमध्ये त्याच्यावर कोथिंबीर विकण्याची, भाजी विकण्याची वेळ का आली? रोशनचा हा 14 रुपयामध्ये कोथिंबीर विकल्याचा जो व्हिडिओ आहे तो कसा व्हायरल झाला, कुणी हा व्हिडिओ बनवला होता, या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. कारण थोड्याच वेळात हा ॲक्टर रोशन शिंगे आपल्यासोबत असणार आहे. सो डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड FM. मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो.